स्तोत्र संहिता अध्याय 124 दाविदाचे आरोहण स्तोत्र। आता इस्रायलाने म्हणावे की जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, लोक आमच्यावर उठले तेव्हा, जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्यावेळी, त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकिले असते, जलांनी आम्हाला बुडविले असते, त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते। परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हाला त्यांच्या दाढात भक्ष म्हणून पडू दिले नाही। आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्यांच्या पाशातून मुक्त झाला आहे, पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहो। आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते।